लोलिटा लवली म्हणजे व्हाईट हाऊसमधली एक इंटर्न, बिलीची गर्लफ्रेंड नंबर 2 आणि प्रेम प्रकरण नंबर 3. एका व्हॅलेंटाईन डे पार्टीत तिला बिली दिसतो. बिलीला ती दिसते लव ॲट फर्स्ट साईट. तिला क्लिक होतं, त्याला क्लिक क्लिक होतं. मग सुरू होतं एक रोमॅन्टिक गाणं.
तजे भारी तू दिसला, माझ्याकडे तू बघून असा हसला की जीव माझा तुझ्यावरती, की जीव माझा तुझ्यावरती तेव्हा झडला.
तू पोर कोण ग कुठली, नाही कधी तू कशी ग मला दिसली. नजर माझी तुझ्यावरती, नजर माझी तुझ्यावरती आता बसली. होय चांदण्याचा मेळा सारा जमला, मधी चंद्र कुठे ग नाही दिसला. कि तुला पाहून तो लाजला, कि तुला पाहून तो लाजला अन लपला. होय केसात गुलाबी फूल अन कानात नाचती डूल. तू बुलबुल अशी देशी ग कशी, तू बुलबुल अशी देशी ग कशी मला हुल. होय साथ जाते म्हणून सांग, ओव्हर टाइम आहे म्हणून एक. मग दोघ आपण डॉक्टर डॉक्टर, मग दोघ आपण डॉक्टर डॉक्टर गेम खेळू ग. होय